प्रकरण 14 ईश्वरी कार्य ब। सृष्टी रचनेत अत्यंत महत्वाचा असा एक भाग जरूर दिसून येतो, जे असतं ते असतंच राहत नाही, शिवाय तसेच्या तसेच राहत नाही, हरघडी बदलतच राहतं। संध्याकाळ संध्याकाळ म्हणून फारच थोडी टिकते, तिचं रात्रीत परिवर्तन होतं। काळोख, अधिक काळोख, दाट काळोख असं झालं की लागलीच काळोख उतरत्या पद्धतीने कमी होत जातो आणि अरुणोदयाचा प्रकाश फाकू लागतो। लालसर असलेला आसमंत पांढरा होतो, सूर्योदय होतो, ऊन वाढू लागतं, काही काळ उन्हाचं वाढतं प्रमाण राहतं आणि पुन्हा उतरणीला लागून संध्याकाळ होते। एका संपूर्ण दिवसातील एक क्षण तरी स्थिर असतो का? तीच गोष्ट ऋतूंच्या बाबतीत। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा एकामागून एक सारखेच येत असतात। ते तर काळाच्या बाबतीत झालं, स्थूल अधिभौतिकाच्या बाबतीतही तेच दिसून येतं। बीजाचं रूपांतर कोंबात होतं, त्यातून रोप तयार होतं, त्याचं झाड, झाडातून पुन्हा बीज आणि केव्हा तरी झाडाचा विनाश। पशु, पक्षी, मानव यांचंही असंच। बालक, बालपण, तारुण्य, प्रौढावस्था, वार्धक्य आणि विनाश। सरोवराचं पाणी तसंच्या तसं कधीच राहत नाही, उन्हाळ्यात अटतं, पावसाळ्यात वाढतं आणि प्रवाहित होतं। कुठल्याही प्रवाहाचा एकच एक थेंब कधीच स्थिर नसतो, पुढे पुढे सरकत राहतो। वायूचा प्रत्येक कण वाहतच राहतो, ढग सरकतच राहतात। भूमीचा गर्भ तसाच, त्याचा वरचा स्तर याचेही बदल हाच स्थायी भाव आहे। बदल, परिवर्तन, अस्थिरता हेच सर्वत्र आणि सर्वांच्या बाबतीत दिसून येतं। हे असं का? बदल का घडतो? कोण घडवतो? याचं उत्तर शोधण्याआधी आपण स्वतःला एक वेगळा प्रश्न विचारूया। बदल नसता तर काय झालं असतं? एखाद्या रोगाचा अंतच नसता, वृद्धापकाळाचं जराजर्जर शरीर तसंच कायम राहिलं असतं, रणरणता उन्हाळा पावसाळ्यात बदललाच नसता, झाडाचं कच्चं फळ तसंच कायम राहिलं असतं, बाळपणाचं तारुण्यात रूपांतर कधीच झालं नसतं, पाऊस सतत पडत राहिला असता, एक ना दोन, कुठलेही काहीही तसेच्या तसेच राहणे कधीच कुणाला हितावह होऊ शकत नाही। अगदी सुख जरी असलं तरी ते देखील बोचू लागतं। स्मृती आणि ज्ञान आवश्यक आहेच, परंतु त्याचं विस्मरणही आवश्यक आहे। अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेचा धक्का विस्मृतीत कधी गेलाच नाही तर मनुष्य वेडा होईल। एकूण काय, व्यक्तिगत पातळीवर असो अथवा समष्टीच्या पातळीवर असो, लहानच्या वस्तूपुरते असो किंवा विराट सृष्टीबाबत असो, बदल हा अपरिहार्य आहे, अखिल विश्वाच्या हिताकरता आहे आणि मानवजातीच्या कल्याणाकरता आहे। हा कल्याणप्रद बदल घडवणारा कोण असावा बरं? केव्हा तरी असं होतं ना, त्यावेळी सत ही नव्हते आणि असत ही नव्हते, सृष्टी नव्हती, पोकळी नव्हती, नभ नव्हते आणि नभावरील आकाशही नव्हते। खोल घनदाट असा समुद्र तरी त्यावेळी कुठे होता आणि कसा होता? त्यावेळी मृत्यूही नव्हता आणि अमरत्वही नव्हतं, प्रकाश नव्हता आणि काळोखही नव्हता, सर्वच अपरिवर्तनीय, शांत आणि निस्तरंग होतं। जे होते ते श्वासरहित आत्म्याच्या स्वयंभू नियमानुसार जगत होते। त्यावेळी आपल्याला अजूनही अगम्य असलेल्या दिव्य प्रेरणा शक्तीतून मानव जन्माला आला। त्याचे हृदयात असलेल्या सद्वस्तूंची जड रूपात त्यांनी बांधणी केली। सत आणि जड यांच्याच आडव्या उभ्या धाग्यांनी विश्वाची उभारणी झाली। सत हे प्रेरणात्मक आहे, चैतन्यशील आहे, बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला आहे. जे जड आहे ते प्रेरणा व चैतन्य जिरवून बदल रुजवून घेणारे आहे. आणि एकाच दिव्यत्वातनं हे सगळं आलं. दिव्यत्व म्हणजेच ईश्वर, त्यांनीच हे घडवलं. त्याचंच हे कार्य व्यक्तीपासून विश्वापर्यंत चैतन्य स्वरूपात कार्य करणारी एकच एक शक्ती म्हणजे ईश्वर. सोहम हंसहा.